नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी निकिता जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नीट यूजी गैरप्रकार प्रकरणी 40 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस प्रारंभ. कष्टकरी तसंच दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा 9 ऑगस्टला राज्यव्यापी मोर्चा. पश्चिम महाराष्ट्रात येत्या 7 ऑगस्टपासून मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली आणि स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचं आव्हान संपुष्टात. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठीची नीट यूजी परीक्षा पुन्हा घ्यायची झाली तर त्याकरिता ठोस कारणं हवीत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीट यूजी परीक्षेत गैरप्रकार प्रकरणी दाखल 40 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागानं आतापर्यंतच्या चौकशीचा अहवाल आज बंद लिफाफ्यातून न्यायालयासमोर सादर केला. तो आत्ताच जाहीर केला तर पुढच्या तपासावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. अशा परीक्षेतल्या गैरप्रकारांचे गंभीर सामाजिक दुष्परिणाम होतात अशा शब्दात न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं बिहारची राजधानी पाटणा इथल्या एम्स महाविद्यालयातल्या 3 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती सीबीआयनं दिली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या एटापिल्ली तालुक्यात पोलिसांनी काल केलेल्या कारवाईत नक्षली चळवळीतल्या 2 दलमचा बिमोड झाल्याचं समोर आलं आहे. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले. त्या सर्वांवर मिळून 30 लाख रुपयांचं बक्षीस होतं. दरम्यान या चकमकीत जखमी झालेल्या पोलिसांवर नागपूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला असल्याचं निलोत्पल यांनी सांगितलं. दरम्यान छत्तीसगडमध्ये विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमेजवळ काल रात्री नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात विशेष कार्यदलाचे 2 पोलीस हुतात्मा झाले तर 4 पोलीस जखमी झाले आहेत. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवत धमकावल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकरला आज सकाळी रायगड जिल्ह्यात महाड इथून अटक केली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर करत पोलिसांनी तिच्या 7 दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयानं तूर्तास 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्यात 1000 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. आतापर्यंत 1958 महाविद्यालयांनी यासंबंधी अर्ज दाखल केले असून येणाऱ्या काळात अधिक महाविद्यालयांना या उपक्रमात सामावून घेतलं जाणार आहे. महाविद्यालयात ऑगस्टपासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार असून या अंतर्गत प्रतिवर्षी 150 युवक युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेसाठी 15 ते 45 वयोगटातील सर्व युवक युवती पात्र असणार आहेत. विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकारी तसंच नेत्यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिवसेनेचे प्रमुख नेते उपनेते उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगड इथं झालेल्या प्रकाराचा मुख्य सूत्रधार शोधावा अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. हल्लेखोरांना पाठीशी न घालता या प्रकरणाची सरकारनं उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. अतिक्रमणाचा प्रश्न सरकारने सुसंवादातून सोडवला असता तर ही घटना घडली नसती असंही त्यांनी नमूद केलं. कष्टकरी शेतकरी निराधार दिव्यांग यांच्या हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं येत्या 9 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा निघणार आहे. आपल्या मागण्या सरकारनं मान्य केल्या तर येत्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या बाजूने प्रचार करू, अन्यथा विरोधात प्रचार करण्याची भूमिका बच्चू कडू यांनी स्पष्ट केली. मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात येत्या 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या जनजागृती रॅलीची सुरुवात सोलापूर जिल्ह्यातून होणार असून 13 ऑगस्टला नाशिक इथं समारोप होणार आहे. रॅलीच्या नियोजनाबाबत पश्चिम महाराष्ट्रातल्या समन्वयकांशी आज आंतरवाली इथं चर्चा झाल्याची माहिती जरांगे यांनी दिली. दरम्यान येत्या 20 जुलैपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा जरांगे यांनी दिला आहे. यापूर्वीच्या उपोषणावेळी सरकारच्या शिष्टमंडळानं दिलेलं कुठलंही आश्वासन पाळलं नाही, त्यामुळे पुन्हा उपोषणाचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामांतर करण्याच्या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्ते हाशिम उस्मानी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उस्मानी यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती, मात्र उच्च न्यायालयानं ती फेटाळून लावली होती.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
लोककवी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णाभाऊ साठे यांना आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीनं अभिवादन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर इथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आज सकाळपासून विविध संघटना तसंच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील कोणतीही पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन नियोजन करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात यासंबंधित आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. कालपर्यंत जिल्ह्यातून 130,773 महिलांचे अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी 89,319 महिलांचे अर्ज पात्र झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक पात्र महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे. जिल्ह्यातल्या उदगीर नगरपालिकेनं या योजनेसाठी घरोघरी जाऊन महिलांचे अर्ज भरून घेण्याचा उपक्रम राबवला जात आहे. यासाठी 18 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचं आव्हान आज संपुष्टात आलं. आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या मारियानो नवोने सुमितवर 6-4, 6-2 अशी मात केली. दरम्यान नागलचा या स्पर्धेत पराभव झाला असला तरी त्यानं एटीपी क्रमवारीत पुरुष एकेरी प्रकारात 68व्या स्थानावर झेप घेत आपल्या कारकिर्दीतला नवीन उच्चांक गाठला आहे. महिलांच्या आशिया चषक टी20 क्रिकेट स्पर्धेला उद्यापासून श्रीलंकेतील दांबुला इथं सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतले सर्व सामने रनगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात खेळवले जातील. ए गटात संयुक्त अरब अमिरात आणि नेपाळ यांच्यात होणाऱ्या सामन्यानं या स्पर्धेला सुरुवात होईल. ए गटात भारत, नेपाळ, पाकिस्तान, संयुक्त अरब अमिरात यांचा समावेश असून बी गटात श्रीलंका, बांगलादेश, थायलंड आणि मलेशिया यांचा समावेश आहे. या स्पर्धेतला उपांत्य सामना 26 जुलैला तर अंतिम सामना 28 जुलैला होणार आहे. जालना जिल्ह्यात दुचाकी आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपचा अपघात होऊन जीप रस्त्यालगतच्या विहिरीत पडल्याची दुर्घटना आज दुपारनंतर घडली. बदनापूर तालुक्यातल्या चनेगाव इथले काही भाविक पंढरपूर वारी करून जालना इथं परतत असताना ही दुर्घटना घडली. जीपमधल्या 5 भाविकांचे मृतदेह आतापर्यंत हाती आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेड शहरातल्या महात्मा फुले चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली. जिल्हाप्रमुख माधव पावडे यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्ते यात सहभागी झाले. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या जोगवाडा सोस परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहे. नशामुक्ती भारत अभियानाअंतर्गत आज धाराशिव जिल्ह्यात पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना नशामुक्तीची प्रतिज्ञा देण्यात आली. तनिष्का मगर या विद्यार्थिनीने प्रतिज्ञेचं वाचन केलं. विद्यालयाचे प्राचार्य के वाय इंगळे यांच्यासह सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होता. संपूर्ण देशभरात जातनिहाय जनगणना करावी तसंच आरक्षणाची 50% कमाल मर्यादा हटवावी या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर इथं पक्षाचे शहर सचिव अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. बीड जिल्ह्यात जात प्रमाणपत्र पडताळणीतील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी विशेष अभियान राबवलं जाणार आहे. 22 जुलै ते 31 जुलै या कालावधीत हे अभियान आयोजित करण्यात आलं आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त एस आर मकरंद यांनी ही माहिती दिली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट यूजी गैरप्रकार प्रकरणी 40 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस प्रारंभ. पश्चिम महाराष्ट्रात येत्या 7 ऑगस्टपासून मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली. कष्टकरी तसंच दिव्यांगांच्या हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा 9 ऑगस्टला राज्यव्यापी मोर्चा आणि स्वीडिश खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचं आव्हान संपुष्टात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.